मी प्राध्यापक जे पाटील, माजी विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्रो, आज आपण औद्योगिक धोरणाबद्दल बोलणार आहोत. धोरण हा शब्द अतिशय महत्वाचा मानला पाहिजे. शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला कळला तर पुढचं विश्लेषण, पुढचं विवेचन अधिक पचनी पडतं. धोरणाचा अर्थ नॉर्मली असा आहे की समाजाच्या हितासाठी एखाद्या विशिष्ट कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला काय मिळवायचं आहे, लोकांच्यासाठी काय उपलब्ध करून द्यायचं आहे हे निश्चित करणं, ते उपलब्ध करून घेण्यासाठी जी साधनसामग्री लागते ती ठरवणं, त्यासाठी जे मार्ग हाताळावे लागतात ते मार्ग हाताळणं आणि या सगळ्या कामकाजासाठी लागणारा कालखंड हा नियोजित करणं, याचं सगळ्याचं अतिशय शिस्तबद्ध नियोजन करणं म्हणजे धोरण. असा धोरणाचा बेंट हॅन्सेन नावाच्या एका जर्मन अर्थशास्त्रज्ञानं मांडलेला अर्थ आहे. आपण औद्योगिक धोरणाबद्दल बोलत असताना पहिल्यांदा एक ऐतिहासिक संदर्भ लक्षात घ्यावा लागतो. तो म्हणजे आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास या संकल्पनाबरोबर सामान्यतः अर्थशास्त्राच्या सर्वच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये औद्योगिकरण म्हणजेच आर्थिक विकास, औद्योगिकरण म्हणजेच आर्थिक प्रगती, आर्थिक वृद्धी असं समीकरण बसलं जातं. याचं मुख्य कारण इतिहासात घडलेल्या घटना ही आहे. सगळ्यांना कल्पना आहे की साधारणतः 18व्या शतकाच्या अखेरीला आणि 19व्या शतकामध्ये प्रथम इंग्लंडमध्ये, नंतर फ्रान्समध्ये, त्यानंतर जर्मनीत आणि नंतर काहीशा अपुऱ्या प्रमाणात इटली, स्पेन, पोर्तुगाल यासारख्या युरोपियन राष्ट्रांमध्ये औद्योगिक क्रांती झाली. या औद्योगिक क्रांतीचं स्वरूप सुरुवातीला लागलेले तंत्रवैज्ञानिक बदल, शोध आणि त्याचा उपयोग उद्योगधंद्यामध्ये, कारखानदारीमध्ये करण्याची व्यवस्था, यातनं इंग्लंडमध्ये प्रथमतः कोळसा उद्योगामध्ये, रेल्वे वाहतुकीमध्ये, पोलाद उद्योगामध्ये, कापड उद्योगामध्ये आणि नंतर काही प्रमाणात रासायनिक उद्योगामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढत गेली, कारखानदारी वाढत गेली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्ते वाढले, जलवाहतूक वाढली, जहाज वाहतूक वाढली आणि एकूणच ज्याला आपण व्यापक इंडस्ट्रीयल रिव्होल्यूशन म्हणतो, औद्योगिक क्रांती म्हणतो, ती औद्योगिक क्रांती 19व्या शतकाच्या दरम्यान 1760 नंतरचा कालखंड म्हणजे 18व्या शतकाचा शेवटचा टप्पा आणि 19व्या शतकाचा पहिला टप्पा, या कालखंडामध्ये ही औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झाली आणि त्यातनंच इंग्लंडचा आर्थिक विकास झाला, इंग्लंडचं आंतरराष्ट्रीय साम्राज्य निर्माण झालं आणि म्हणून बहुतेकांच्या डोक्यामध्ये आर्थिक प्रगती म्हणजे इंडस्ट्रीयलायझेशन, औद्योगिकरण असं समीकरण बसलं. साहजिकच 1950 नंतर जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं, जगातली बहुतेक आफ्रिकेतली, आशियातली आणि दक्षिण अमेरिकेतली जी गुलाम राज्य पूर्वीची होती ती मुक्त झाली, अशा सगळ्या नव्यानं स्वतंत्र झालेल्या मागास देशांच्यामध्ये आर्थिक विकासाची मोठी कार्यवाही, मोठे विचार, मोठं नियोजन सुरू झालं आणि हे कसं राबवायचं याचा विचार करत असताना औद्योगिकरण हा विकासाचा एक महत्वाचा मार्ग आहे हे लक्षात घेऊन बहुतेक सगळ्या देशांनी आपापल्या देशामध्ये स्थानिक साधनसामग्रीचा विचार करून औद्योगिकरण झपाट्यानं कसं करता येईल या दृष्टीनं विचार करायला, धोरण ठरवायला सुरुवात केली. भारताच्या बाबतीत नेमकं हेच झालं. साधारणतः 19व्या शतकाच्या शेवटी म्हणजे 1880 नंतर भारतातलं औद्योगिकरण प्राथमिक स्वरूपाचं, रफ स्वरूपाचं, तेही ब्रिटिशांच्या प्रोत्साहनानं, मदतीनं आणि काही पारशी आणि युरोपियन लोकांच्या नेतृत्वानं भारतामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी, कलकत्त्यासारख्या ठिकाणी, मद्रासारख्या ठिकाणी, अहमदाबाद भागामध्ये ही छोटी छोटी औद्योगिक काय म्हणतात व्यवस्था निर्माण व्हायला सुरुवात झाली आणि औद्योगिकरणाची तशी प्रक्रिया भारतामध्ये 19व्या शतकाच्या शेवटी शेवटी झाली असं म्हणायला काही हरकत नाही. पण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा, जेव्हा स्टॉक टेकिंग झालं तेव्हा लक्षात आलं की आपली अर्थव्यवस्था अजूनही शेतीप्रधान आहे, तिच्यात म्हणावं तसं औद्योगिकरण झालेलं नाही. झालंच असेल औद्योगिकरण तर ते फक्त कापड उद्योगाचं औद्योगिकरण झालेलं होतं. इतर दुसरा कुठलाही मोठा उद्योग या देशात नव्हता. कुठेतरी एखादा जमशेदजी टाटाने तयार केलेला पोलादाचा कारखाना जमशेदपूरचा, पण याला हा अपवाद होता. आणि म्हणून आपल्या पंचवार्षिक योजनेचं एकूण व्यवस्थापन निर्माण करत असताना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सारख्या दूरदृष्टीच्या माणसानं या देशामध्ये औद्योगिकरणासाठी प्राथमिक व्यवस्थांची पूर्तता करणं गरज आहे. पण तिकडे जायचं झालं तर देशातल्या लोकांचं पोट तर भरलं पाहिजे व्यवस्थित, कारण त्या काळात अन्नधान्याची कमतरता होती. अन्नधान्याची कमतरता झाली की भाववाढ वाढते, भाववाढ झाली की मजुरांचे हाल होतात, एकूणच परिस्थिती प्रतिकूल होते. हे टाळण्यासाठी एक परदेशातनं अन्न आणणं किंवा देशातल्या शेतीची उत्पादकता वाढवणं, म्हणून पहिल्या वर्षी पंडितजींनी मोठा विचार करून देशभर वेगवेगळ्या ठिकाणी लहान मोठी धरण योजना या राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं शेती उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला. गरज पडेल तेव्हा आयाती केली. बऱ्यापैकी शेतमालाच्या किमती स्थिर झाल्या, भाववाढ फारशी होत नाही असं वातावरण जेव्हा झालं, तेव्हा 1956 जी दुसरी पंचवार्षिक योजना सुरू झाली त्या योजनेचं वर्णन प्रामुख्यानं औद्योगिक योजना असं केलं गेलं. साहजिक आपण असं समीकरण डोक्यात ठेवूया की एखाद्या देशाचं, भारतासारख्या खंडप्राय देशाचं आर्थिक विकासाचं कामकाज व्यवस्थित व्हायचं असेल तर जसं शेती वाढली पाहिजे, शेतीची उत्पादकता वाढली पाहिजे, त्याचबरोबर शेतीवर असलेलं अतिरिक्त लोकसंख्येचं बर्डन, भार हा कमी झाला पाहिजे आणि ती माणसं हळूहळू उद्योगधंद्यामध्ये सरकली पाहिजेत. म्हणजे शेतीची उत्पादकता वाढते आणि दुसरीकडे औद्योगिक उत्पादकता देखील वाढते. आणि म्हणून भारतानं आपल्या आर्थिक नियोजनामध्ये, विकासाच्या प्रयत्नामध्ये औद्योगिकरण हा अत्यंत महत्वाचा प्राथमिक घटक मानला आणि साहजिकच त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू झाले. म्हणजे विकासासाठी औद्योगिकरण हा एक अत्यंत सिद्धांताला आणि व्यवहाराला दोन्ही पातळीवर मान्य असलेला विचार आहे हे यातनं स्पष्ट होतं. काय असतात औद्योगिक धोरणाचे घटक? औद्योगिक धोरण कशाकशातनं तयार होतं? साधारणतः पारतंत्र्यातनं मोकळी झालेली, स्वतंत्र झालेली जी राष्ट्र असतात त्यांच्या मनामध्ये सातत्यानं अगदी सुरुवातीच्या काळामध्ये औद्योगिकरणाचा एक महत्वाचा उद्देश, जगातल्या इतर देशात जे तयार केलं जातं ते माझ्या देशात तयार झालं पाहिजे, देशी कारखानदारी वाढली पाहिजे, देशी उद्योग वाढले पाहिजेत, हा औद्योगिक धोरणाचा प्राथमिक असा घटक ठरतो. पण फक्त औद्योगिक विकास करणं एवढाच त्याचा हेतू असतो का? कारखाने वाढवणं एवढाच त्याचा हेतू असतो का? काय त्याच्या पोटात काय असतं? कशासाठी औद्योगिकरण? कशासाठी? तर त्याचं दुसरं कारण असं आहे औद्योगिक धोरणाच्या मांडणीमध्ये. त्या काळाचा विचार केला, 1955-54 दरम्यानचा विचार जर केला तर रोजगार निर्माण करणं, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणं हे औद्योगिकरणाचं दुसरं महत्वाचं उद्दिष्ट मानलं जातं, जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट. आणि इतकंच नव्हे तर नियोजनामध्ये ज्याला इन्व्हेस्टमेंट एम्प्लॉयमेंट कोशंट, म्हणजे किती गुंतवणूक केली की किती रोजगार निर्माण होतो या पद्धतीची आकडेवारी देखील तयार केली गेली. आणि अमर्त्य सेन सारख्या माणसानं त्यावेळेपासूनच असं अर्ग्युमेंट केलं होतं की भारतासारख्या मागासलेल्या राष्ट्रांनी जिथं अतिरिक्त लोकसंख्या आहे, फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे, त्या ठिकाणी सरकारनं औद्योगिकरणाचं धोरण राबवत असताना पूर्ण आधुनिक तंत्रविज्ञान स्वीकारण्यापेक्षा असं तंत्रविज्ञान स्वीकारावं की ज्यामुळं देशातल्या हातांना, लोकांना रोजगारही मिळेल, थोडीशी प्रगती होईल, रोजगार निर्मिती ह्याला प्राधान्य दिलं पाहिजे. लोकसंख्या अधिक असल्यामुळं, अतिरिक्त श्रमशक्ती असल्यामुळं, बेरोजगारीचं प्रमाण जास्त असल्यामुळं हा झाला दुसरा महत्वाचा औद्योगिक धोरणाचा घटक. तिसरा घटक असा आहे, तुम्ही आजही जर विचार केला तर संपूर्ण भारताची व्यवस्था जर लक्षात घेतली तर उद्योगधंदे कुठे आहेत? महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, काही प्रमाणात दिल्लीच्या अवतीभोवती, बंगाल, याच राज्यात औद्योगिकरण झालेलं आहे. पण सगळ्या शास्त्रज्ञांचं आणि राजकीय नेत्यांचं असं मत आहे की समाजाचा संतुलित विकास जर घडवायचा असेल तर उद्योगधंद्यांचं विकास देखील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये समतोलित पद्धतीनं व्हावा तर ते सगळ्यांना फायद्याचं आहे. त्या त्या भागात देखील रोजगार निर्मिती होते. म्हणून प्रादेशिक विकास आणि तोही संतुलित प्रादेशिक विकास हे औद्योगिक धोरणाचं पुढचं महत्वाचं उद्दिष्ट मानलं जातं, महत्वाचा घटक मानला जातो. त्याच्या पुढचा जो आहे महत्वाचा घटक तो आयात पर्यायीकरण, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये इम्पोर्ट सबस्टिट्यूशन असं म्हणतो, या नावाचा तो विषय आहे. आणि आपल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून ते जवळजवळ 90-91 पर्यंत सातत्यानं कमी अधिक प्रमाणात आम्ही आमच्या देशाचं औद्योगिक धोरण ठरवत असताना ज्या गोष्टी आयात कराव्या लागतात आणि आमचं आंतरराष्ट्रीय व्यापार तोल तुटीचा होतो, अडचणीचा होतो, आम्ही परदेशी लोकांचं जास्त देणं लागतो, ते टाळण्यासाठी आपल्या देशामध्ये परदेशातली वस्तू कशी निर्माण करता येईल, ते तंत्रविज्ञान कसं आणता येईल, आपल्या देशात ते कारखाने कसे निर्माण करता येतील, आणि मग आयात कमी होईल, आयात कमी झाली की आमचं देणं कमी होतं आणि मग आंतरराष्ट्रीय कर्जबाजारीपणा कमी होतो, आमच्या निर्यातीचं उत्पन्न जास्त वेगानं वाढवता येतं नंतरच्या टप्प्यामध्ये. आणि म्हणून इम्पोर्ट सबस्टिट्यूशन किंवा आयात पर्यायीकरण हे देखील औद्योगिक धोरणाचं सुरुवातीच्या काळातलं एक महत्वाचं उद्दिष्ट असतं. यातलं सुरुवातीच्या काळातलं हे अंडरलाईन करायचं. एखाद्या राष्ट्राला पूर्ण विकसित झाल्यानंतर आयात पर्यायीकरण केलंच पाहिजे असं आवश्यक राहती नाहीये. आज भारताची अवस्था सुदैवानं तशी आहे. आम्ही आयात पर्यायीकरणाचा विचार न करता देखील निर्यात वाढवू शकतो आणि आमच्या देशातच शास्त्र आणि तंत्रविज्ञान एवढं विकसित झालंय की आम्ही आमच्या देशात त्या पद्धतीचं उत्पादनही करू शकतो. पुढचा काय महत्वाचा मुद्दा, तर निर्यात वृद्धी. जसं आयातीला पर्याय म्हणून देशात उत्पादन करायचं तसं जगाच्या बाजारपेठेत भारतीय माल खपावा, भारताचं निर्यात उत्पन्न वाढावं, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीमध्ये भर पडावी. आणि हे झालं की मग भारताच्या शेतीमध्ये, उद्योगधंद्यामध्ये, व्यापारामध्ये, शिक्षणामध्ये, संशोधनामध्ये, हेल्थमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते आणि समाजाचा एकूण विकास करायला मदत होते. म्हणून निर्यात वृद्धी हे देखील उद्योगधंद्याचं, औद्योगिक धोरणाचं एक महत्वाचं उद्दिष्ट असतं. पुढचं जे उद्दिष्ट आहे ते राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असतं. अर्थशास्त्रज्ञ अगदी ऍडम स्मिथ सारखा अर्थशास्त्रज्ञ देखील असं म्हणतो की देर इज नो अल्टरनेटिव्ह फॉर डिफेन्स, म्हणजे संरक्षण तुमचं चांगलं असेल तरच तुमचं स्वातंत्र्य टिकून राहतं. त्यामुळे तुमची संरक्षण व्यवस्था, तुमची लष्कर व्यवस्था, त्या व्यवस्थेला लागणारे रणगाडे, तोफा, बंदुका, दारुगोळा, विमानं, जहाज, पाणबुड्या, या सगळ्याचं उत्पादन तुमच्या देशात तुम्हाला करता यावं म्हणून देखील औद्योगिक धोरणाचा तो घटक मानावा लागतो. याला आम्ही स्ट्रॅटेजिक कन्सिडरेशन्स इन इंडस्ट्रीयल पॉलिसी, संरक्षणात्मक विचार हा औद्योगिक धोरणातला असा हा त्यात मानला जातो. आणि कुठलाही शहाणा देश, कुठलंही सरकार जबाबदार लष्कराच्या उत्पादनाच्या बाबतीत परकीय राष्ट्रावर फारसं अवलंबून राहणार नाही. अगदीच तशी काही विमानं वगैरे घ्यायची पाळी आली तर आम्ही करार करताना पहिल्यांदा एक गोष्ट त्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो की तुमचं विमान आम्ही घेतो, पण ते घेत असताना त्याचं उत्पादन तंत्र काय आहे ते आमच्या देशातल्या इंजिनियरला तुम्ही 3 वर्षाच्या आत 5 वर्षाच्या आत शिकवलं पाहिजे, सो दॅट वी कॅन प्रोड्यूस इट इन अवर ओन कंट्री. अशा पद्धतीची अट वगैरे घालून आपण तो विचार करत असतो. शेवटचं उद्दिष्ट आहे औद्योगिक धोरणाचं, ते पब्लिक युटिलिटीची व्यवस्था करणं. लोकोपयोगिता असा मराठी शब्द आहे. साधारणतः लोकांना लागणारं प्यायचं पाणी, लोकांना घरगुती वापरासाठी लागणारी वीज, गावातले रस्ते, इव्हन 2 शहरांना जोडणारे रस्ते, रेल्वे मार्ग, यांना आम्ही लोकोपयोगिता म्हणतो. काही ठिकाणी प्राथमिक शाळांचं शिक्षण याला देखील लोकोपयोगिता म्हटलं जातं. त्या नगरपालिका चालवतात, कॉर्पोरेशन चालवतात. तर या गोष्टीसाठी देखील औद्योगिक धोरणामध्ये जागा ठेवावी लागते. तो औद्योगिक धोरणाचा एक महत्वाचा घटक मानावा लागतो. म्हणजे औद्योगिक धोरण हे मल्टीफॅसेटेड अनेक आयाम असलेलं बहुआयामी असं प्रकरण आहे आणि सहजासहजी ते कुठेतरी एक किंवा दोन घटक लक्षात घेतले आणि राबवलं असं होत नाही. त्यामध्ये इंडस्ट्रीयल पॉलिसीचं प्लॅनिंग करताना फार काळजीपूर्वक विचार करावा लागतो हे पहिलं महत्वाचं स्टेप. आता हे सगळं जर करायचं झालं तर काय गोष्टींची पूर्तता करावी लागते आणि आज ते वातावरण देशाचं जर लक्षात घेतलं तर आमचे पंतप्रधान नेहमी म्हणतात की मेक इन इंडिया, मेड इन इंडिया असं म्हणत नाही ते मेक इन इंडिया. म्हणजे जगातल्या सगळ्या उद्योगपतींना भांडवलदारांना ते सांगतात की आमच्या देशात येऊन गुंतवणूक करा, आमच्या देशात कारखानदारी करा. अगदी रशियाला देखील त्यांनी तसं सांगितलंय, जपानला सांगितलंय, अमेरिकेला सांगितलंय. जिथं जिथं जातील त्या त्या ठिकाणच्या भांडवलदारांना गुंतवणूकदारांना ते विनंती करतात की आमच्या देशात या, उत्पादन करा, आमच्याकडचे चांगले श्रमिक आहेत, कष्टाळू आहेत, कमी वेतनात मिळतात, फायदा करून घ्या, आम्हालाही फायदा होईल तुम्हालाही फायदा होईल. म्हणजे कुठं त्याचा कसा संबंध औद्योगिकरणाचा लावता येईल काय सांगता येत नाही असं हे एक प्रकरण आहे. आता पहिली गोष्ट औद्योगिक विकासाचा विचार करत असताना, औद्योगिकरणासाठी शासनानं धोरण राबवत असताना सरकारी उद्योग असो, महाकाय निगम संस्थांचा उद्योग असो किंवा लहान मोठ्या खाजगी उद्योगपतींचा कारखाना असो, या सगळ्या कामासाठी जमीन लागते आणि औद्योगिकरणाची प्रक्रिया अधिक वेगवान व्हायची असेल तर भूसंपादन सोपं असावं लागतं. आज भारतामध्ये याबाबतीत फार मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. म्हणजे भूसंपादनामध्ये पारदर्शित्व असावं, ज्याची जमीन जाते त्याला योग्य वाजवी किंमत मिळावी, त्यांचं पुनर्वसन व्यवस्थित व्हावं आणि उद्योगधंद्याला जमीन मिळावी, अशा चारही गोष्टीचं एकत्रित विचार करणारा एक कायदा लँड एक्विजिशन ऍक्ट सध्या पार्लमेंटमध्ये गेली जवळजवळ वर्षभर पडून आहे. त्याचा एकदा ऑर्डिनन्स निघाला, दुसऱ्यांदा निघाला, तिसऱ्यांदा निघाला, आता परत चौथ्यांदा काढावा लागतो का काय असं वातावरण आहे. त्याच्यात कॉन्ट्रोवर्सीज आहेत, वाद आहेत, अनेक बारीक सारीक गोष्टी आहेत आणि जितक्या लोकशाही व्यवस्थेमध्ये अशा प्रकारच्या कायद्याची मुदतबद्ध चर्चा असं काही फारसं योग्य नाही आहे. सातत्यानं त्याच्यावर चर्चा होत गेली पाहिजे. आता परवाच दिल्लीला जी नीती आयोगाची बैठक झाली त्यामध्ये एक पर्याय पुढे आला की ठीक आहे, भारत सरकारला कायदा करता येत नसेल, अडचण असेल तर राज्य सरकार कायदा करेल, त्याच्या राज्य सरकारनं भूसंपादनाचा कायदा करावा, जमिनीशी संबंध असल्यामुळं राज्य सरकारला देखील तशा प्रकारचा कायदा करता येतो वगैरे अशी भूमिका आहे. पण मुद्दा त्यातला साधा सोपा आहे की औद्योगिकरण हवेत करता येत नाही, औद्योगिकरणासाठी जमीन लागते, शक्यतो पडीक जमीन वापरावी, शक्यतो रस्त्यांच्या जवळची जमीन वापरावी, शक्यतो रेल्वेच्या जवळची जमीन वापरावी, शक्यतो बंदरांच्या अवतीभोवती औद्योगिकरण व्हावं, अशा प्रकारचं थिंकिंग असतं. त्यामुळे त्या भागातल्या जमिनी हा भूसंपादनाचा अत्यंत महत्वाचा पण सामाजिकदृष्ट्या अत्यंत नाजूक असा प्रश्न असतो, त्याचा विचार धोरणामध्ये करावाच लागतो. हे करत असताना आता खरं बघायला गेलं तर आता जे मी विधान केलं त्यामध्ये दिल्ली मुंबई कॉरिडॉर, इंडस्ट्रीयल कॉरिडॉर, मुंबई बेंगलोर इंडस्ट्रीयल कॉरिडॉर, बेंगलोर तिकडं कलकत्ता, म्हणजे बेंगलोर चेन्नई कलकत्ता, तिकडं बेंगलोर चेन्नई तिरुवनंतपुरम, असे वेगवेगळ्या ठिकाणी देशातले मोठे जे रेल्वे मार्ग आहेत आणि हायवेज आहेत त्याच्या शेजारी औद्योगिक वसाहती व्हाव्यात, मोठ्या प्रमाणात व्हाव्यात अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळं उद्योगधंद्याचा माल वाहतूक करणं स्वस्तात होतं, त्यासाठी लागणारा कच्चा माल मिळवणं स्वस्तात होतं, त्यासाठी स्थानिक रोजगार मंडळी सहजासहजी उपलब्ध होऊ शकतात. दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो दोन अर्थाने महत्वाचा आहे. एक इंडस्ट्रीयल लोकेशन असा शब्दप्रयोग वापरला जातो, म्हणजे कुठला कारखाना कुठं असावा, याला प्रादेशिक अर्थशास्त्रामध्ये देखील औद्योगिक स्थानिकरणाचा सिद्धांत असं नाव दिलं जातं रिजनल इकॉनॉमिक्समध्ये. पण मी मगाशी म्हटलं तसं त्याचं गणित साधं सोपं आहे. शेवटी उत्पादित वस्तू ग्राहकाला वाजवी किमतीला मिळणे हे जितकं महत्वाचं आहे तितकंच उत्पादन करण्यासाठी लागणारा कच्चा माल उत्पादकाला वाजवी किमतीत वाहतूक करता येणं हे देखील महत्वाचं आहे आणि या दोन्हीचा ताळमेळ घालून उद्योगधंद्यांची जागा ठरवावी लागते. अशी उद्योगधंद्यांची जागा ठरवत असताना शक्यतो बागायत जमीन घेऊ नये. सुपीक वर्षभर पिकणारी जमीन घेऊ नये वगैरे वगैरे सगळं आहे. पण बऱ्याच वेळेला काही गोष्टी या खाजगी मार्केटमध्ये लँड मार्केटमध्ये होऊन जातात. पण नॅशनल पॉलिसी म्हणून उद्योगाचं धोरण ठरवत असताना याचा देखील विचार त्यामध्ये करावा लागतो. याबाबतीतलं महाराष्ट्र सरकारनं जे राबवलेलं आतापर्यंत धोरण आहे ते मोठे आकर्षक धोरण आहे. म्हणजे महाराष्ट्र सरकारनं आधी यशवंतराव चव्हाणांच्या सुरुवातीच्या मंत्रिमंडळापासून ती सुरुवात झाली. महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन MIDC ही कन्सेप्ट महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जिल्ह्याच्या काही तालुक्यामध्ये औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या. कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्राचं औद्योगिकरण जरी आजही आपल्याला मुंबई ठाणे रायगड नाशिक नागपूर औरंगाबाद सोलापूर आणि कोल्हापूर असं दिसलं तरी नाही, सगळ्या जिल्ह्यातून सगळ्या जिल्हा केंद्राच्या अवतीभोवती बऱ्यापैकी औद्योगिकरण झालंय आणि त्याचं सगळं क्रेडिट चव्हाण साहेबांना आणि त्यांनी सुरू केलेल्या ह्या MIDC धोरणाला आहे. तो देखील त्या धोरणाचा भाग असतो. औद्योगिक धोरणाचा यानंतरचा भाग जो आहे तो औद्योगिक वित्त पुरवठ्याचा प्रश्न. औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठी नवे उद्योग तयार होणं, असलेल्या उद्योगांचं आकारमान वाढणं, असलेल्या उद्योगांचं तंत्रविज्ञान बदलणं, विकसित करणं अशा सगळ्या गोष्टी येतात. जगातल्या बाजारात तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर तुमचा सरासरी उत्पादन खर्च कमी करावा लागतो, त्यासाठी उत्पादनाचं आकारमान वाढवावं लागतं आणि हे सगळं करण्यासाठी भांडवल लागतं. भांडवल दोन कारणासाठी लागतं. कारखाना चालू करण्यासाठी, चालू ठेवण्यासाठी, म्हणजे कामगारांचे पगार, विजेचा खर्च, पाण्याचा खर्च, कच्चा माल. पण कारखाना कायमस्वरूपी टिकावा, तो विकसित व्हावा म्हणून चांगलं बांधकाम लागतं, तिथले चांगले रस्ते लागतात, तिथं वीज व्यवस्था चांगली करावी लागते, पाणी व्यवस्था चांगली करावी लागते. पाण्याचा नेहमीच्या वापराचा खर्च वेगळा आणि पाण्याची व्यवस्था करण्याचा खर्च वेगळा. तर चालू खर्च म्हणून काही भांडवल लागतं आणि वित्तीय म्हणजे गुंतवणुकीचा खर्च, भांडवली इन्व्हेस्टमेंट म्हणून काही कर्ज लागतं. चालू खर्च भागवण्यासाठी व्यापारी बँका कर्ज देतात सगळ्या कारखानदारांना, व्यापाऱ्यांना, उद्योगांना. ती अडचणीची बाब असत नाही. दीर्घ मुदतीचं ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, नव्या इमारती तयार होतात, नवी मशिनरी बसली जाते, नवे रस्ते तयार होतात, या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीचं भांडवल द्यायचं कुणी? तर एक मार्ग काय सांगितला जातो की त्या संबंधित उद्योग संस्थांनी बाजारात भांडवल विक्रीला काढावं, शेअर्स. लोकांनी त्यांच्या प्रतिष्ठेचा विचार करून, पतीचा विचार करून, त्यांच्या यशाचा विचार करून, त्यांच्या फायद्याचा विचार करून त्याच्यामध्ये आपले पैसे गुंतवावेत. पण एवढ्यावर तो पैसा गोळा होत नाही. म्हणून व्यापारी बँकांनी देखील दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करावा. पण त्याचबरोबर भारत सरकारनं अगदी सुरुवातीपासून औद्योगिकरणासाठी म्हणून खास वेगळ्या बँका असाव्यात असाही निर्णय घेतला. आणि माझ्या स्मरणाप्रमाणे सुरुवातीला इंडस्ट्रीयल फायनान्स कॉर्पोरेशन, त्यानंतर मग इंडस्ट्रीयल ICICI इंडस्ट्रीयल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या नावाची दुसरी संस्था चालू केली, जिचं रुपांतर आता बँकेत झालंय. त्यानंतर काही वर्षांनी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली, तिचंही रुपांतर आता बँकेत झालंय. त्यानंतर SIDBI आली, स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. या सगळ्या उद्योगांच्या लॉंग टर्म रिक्वायरमेंटसाठी भांडवल पुरवणाऱ्या संस्था आहेत. आणि अशा वित्तीय संस्था पारंपरिक भाषेमध्ये यालाच ज्याला आम्ही मर्कंटाईल बँकिंग म्हणतो, म्हणजे मर्चंट बँकिंग, तुमचं कमर्शियल बँकिंग वेगळं आणि मर्कंटाईल बँकिंग वेगळं, म्हणजे मर्चंट किंवा मर्कंटाईल अशा दोन्ही शब्दांचा वापर थोडासा ओव्हरलॅपिंग होतो. पण उद्योगाच्या विकासासाठी लागणारं भांडवल पुरवणारं बँकिंग, ते देखील तुम्हाला निर्माण कसं करायचं, ते कसं वाढवायचं आणि अशा त्या भांडवलाच्या बाजारपेठेचं नियंत्रण कसं करायचं, ज्याला स्टॉक मार्केट म्हणतात किंवा कॅपिटल मार्केट म्हणतात, की जे मुंबईत आहे आणि मग त्याच्या शाखा दिल्लीला आहे, कलकत्त्याला आहे, अहमदाबादला आहे, सगळीकडे मोठ्या मोठ्या शहरांना, आता मला वाटतं नाशिकला देखील त्याची छोटीशी ब्रँच असेल. या कॅपिटल मार्केटचा कंट्रोल कोणी करायचा हा देखील औद्योगिक धोरणाचा एक महत्वाचा भाग होतो. आज आपल्या देशामध्ये सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी नावाची संस्था आहे, तिच्यामार्फत हे कंट्रोलिंग केलं जातं. औद्योगिक विकासासाठी आणखी महत्वाची लागणारी गोष्ट म्हणजे उत्तम रस्ते. गावापासून तालुक्यापर्यंत, तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्याला आणि मोठ्या शहरांना अशी जोडणारी एक राष्ट्रीय रस्ते व्यवस्था, नॅशनल रोड सिस्टम ही विकसित व्हावी लागते. हे रस्ते वर्षभर वापरता येणारे असावे लागतात, चांगले असावे लागतात, ज्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होतो, पेट्रोलचा खर्च कमी होतो, डिझेलचा खर्च कमी होतो, झीज खर्च कमी होतो, ग्राहकांना वेळेवर माल मिळतो, उत्पादकांना वेळेवर कच्चा माल मिळतो. आणि अशा मोठ्या प्रमाणातल्या वाहतुकीसाठी रस्ते वाहतुकीपेक्षा अधिक चांगली वाहतूक म्हणजे रेल्वे वाहतूक, ती अतिशय स्वस्त असते. आणि त्याच्यापेक्षा स्वस्त वाहतूक पाहिजे असेल तर तुमच्या काय म्हणतात त्याला कोस्टल शिपिंग, म्हणजे सीमावरती जहाज वाहतूक. म्हणजे आपल्याकडं तिकडं कलकत्त्यापासून कोचीनपर्यंत, तिरुवनंतपुरमपर्यंत, आणि तिकडनं इकडं पार वर आमदार सुरत राजकोटपर्यंत, हा पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा या दोन्ही बाजूला उत्तम वाहतूक व्यवस्था जहाजाची करणं हे देखील औद्योगिकरणासाठी आवश्यक आहे. अलीकडे असं बोललं जातं की भारताच्या दोन्ही किनाऱ्यावर आणि विशेषतः पश्चिम किनाऱ्यावर जी पूर्वी परंपरागत ऐतिहासिक बंदरं होती, उदाहरणार्थ रत्नागिरी आहे, चिपळूण आहे, मालवण आहे, सिंधुदुर्ग आहे, सिंधुदुर्गचं नाव वेंगुर्ला, सिंधुदुर्ग म्हणजे वेंगुर्ला, इकडे विजयगड, देवगड, ही उत्तम प्रकारची काय म्हणतात जुन्या काळातली बंदरं होती, ती आता नव्यानं विकसित करावीत वगैरे असं एका बाजूला तो वाहतूक विकासाचा धोरणाचा भाग होतो, दुसऱ्या बाजूला तो औद्योगिक विकासाच्या धोरणाचा भाग होतो. पुढचा भाग आहे तो स्टँडर्ड्स आहे, त्याला मानांकन म्हणतो आपण. म्हणजे एखाद्या उद्योग संस्थेनं निर्माण केलेलं उत्पादन क्वालिटीचं आहे का, नेमक्या मापाचं आहे का, नेमक्या वजनाचा आहे का, नेमक्या केमिकल्सचा आहे का, हे सगळं ठरवणारी व्यवस्था हा देखील चांगल्या औद्योगिक विकासासाठी आवश्यक असलेला घटक असतो. आणि त्याला आपल्या देशामध्ये इंडियन स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन आयएसओ नावाची व्यवस्था आहे, आणि त्यामार्फत सगळ्या उद्योगधंद्यांचं, कारखान्यांचं वगैरे क्वालिटी कंट्रोल वगैरे केला जातो. आणि प्रत्येक कारखान्यामध्ये, प्रत्येक उद्योगामध्ये इंटरनल क्वालिटी कंट्रोल व्यवस्था ही ठेवावीच लागते, त्यामुळे तो स्टँडर्डचा प्रश्न आहे, तोही महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे तो टॅक्सेशनचा आहे. औद्योगिक व्यवस्थेसाठी कुठल्या प्रकारची कर व्यवस्था असावी, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की उद्योगधंद्यांच्यावर कर बसवण्याची जी व्यवस्था सध्याची आपल्या देशातली आहे ती कॉर्पोरेट टॅक्सची आहे किंवा कंपनी टॅक्स म्हणा, त्यांच्यावर कर असला पाहिजे. तो कर फार असू नये, 25-30 टक्क्याच्या वर असू नये अशी कल्पना आहे, ती आता बहुतेक आपल्या देशानं अंमलात आणलेली आहे. पण एवढ्यावर थांब जायच नाही. एखाद्या प्रदेशात नव्यानं औद्योगिकरण होत असेल तर त्या राज्यानं, त्या प्रदेशातल्या उद्योगधंद्यांना 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष टॅक्स हॉलिडे, कर सुट्टी दिली असं डिक्लेअर करणं आवश्यक असतं. त्यामध्ये हा कॉर्पोरेट टॅक्स बंद करायचा अधिकार केंद्र सरकारचा, सेल्स टॅक्स बंद करण्याचा अधिकार राज्य सरकारचा, ऑक्ट्राय बंद करण्याचा अधिकार राज्य सरकारचा, असं कुठल्या सरकारनं करायचा हा पुढचा भाग आहे. पण सरकारनं औद्योगिकरण झपाट्यानं होण्यासाठी त्या त्या भागामध्ये, मागास भागामध्ये अशा प्रकारची करविषयक सवलत देणं आवश्यक आहे. दुसरी करविषयक सवलत देत असताना आमच्या देशातल्या कारखानदारांनी, उद्योगांनी परदेशात जास्त मालाची निर्यात करावी म्हणून निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला कर सवलत द्यायची. मग दोन पद्धतीनं ती देता येते. एक आम्ही एक्सपोर्ट सबसिडी म्हणू, म्हणजे निर्यात करणाऱ्याला आम्ही उचलून एवढी मदत करू किंवा बक्षीस देऊ किंवा त्याच्यावरचा कर कमी करू, दोन्ही मार्गानं तुम्ही त्याला मदत करू शकता. पण टॅक्सेशन हा देखील एक औद्योगिक धोरणाचा अत्यंत महत्वाचा भाग असतो. केंद्र सरकारचं एकूण उत्पन्न जे आहे त्यातलं जवळजवळ 50% उत्पन्न या तुमच्या औद्योगिक क्षेत्रावरच्या वस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेवर आकारला जाणारा जो कर आहे, सेंट्रल एक्साइज ड्युटी, केंद्रीय उत्पादन शुल्क, हे अतिशय महत्वाचं उत्पन्नाचं साधन आहे केंद्र सरकारचं, पण म्हणूनच ते सरकारच्या औद्योगिक धोरणाचं देखील तितकंच नाजूक आणि महत्वाचं साधन ठरतं. पुढचा प्रश्न आहे तो, या सगळ्या व्यवस्थेचं नियंत्रण कसं करायचं, औद्योगिक नियंत्रण कसं करायचं. पूर्वी आपल्याकडं कंपनीज ऍक्ट नावाचा एक कायदा होता, तो आता नुकताच अलीकडे ह्या वर्षभरात रिव्हाइज झाला आणि आता अर्थात नाव तेच राहणार आहे, कंपनीज ऍक्ट असंच राहणार आहे. पण या कंपनीज ऍक्टमध्ये देशातल्या उद्योग संस्था चालवणाऱ्या सगळ्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कंपन्यांचं नियंत्रण, त्यांच्यावर बंधनं कुठली असावीत, मर्यादा कुठल्या असाव्यात, गुन्हा केला तर शिक्षा कशी करावी, दंड कसा वसूल करावा वगैरे वगैरे, अशा बारीक सारीक सगळ्या गोष्टींचे ज्या तरतूद केली जाते तो कंपनीज ऍक्ट असतो. आता आपल्याकडे तो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार झालेला कायदा आहे, त्याच्यात काही सुधारणा झाल्यात आणि या सुधारणा अधिक वेगानं औद्योगिक विकास व्हावा, प्रगती व्हावी, देशात कारखानदारी वाढावी या पद्धतीनं ते करतायत. पूर्वीच्या काळात साधारणतः 90 पूर्वीचा कालखंड जर लक्षात घेतला तर औद्योगिक धोरणाचा आणखी एक महत्वाचा भाग असा असतो की औद्योगिकरणाला प्रोत्साहन देत असताना, त्याचा विकास घडवत असताना अतिरिक्त स्वरूपाची मक्तेदारी, एकाच विशिष्ट घराण्याची सत्ता त्या क्षेत्रामध्ये निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. कारण मक्तेदारी निर्माण झाली की ग्राहकांची पिळवणूक सुरू होते एका बाजूला, आणि तेच मक्तेदार आपल्या कामगारांची पिळवणूक करू शकतात आणि म्हणून उत्पादकांच्या मध्ये कारखानदारांच्या मध्ये स्पर्धा असावी, स्पर्धेतनं त्यांनी मोठं व्हावं, मक्तेदारीतनं मोठं होऊ नये असं पूर्वीही धोरण होतं, आताही तेच आहे. फक्त 91 पूर्वी आम्ही याला मोनोपोलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट म्हणून कायदा केलेला होता. आता कॉम्पिटिशन कमिशन नावाची एक संस्था आहे आणि या देशातली बाजारपेठेतली औद्योगिक स्पर्धात्मकता वाढावी असा सरकार धोरणात्मक प्रयत्न करत राहतो. हे साधारणतः धोरणाचं स्वरूप जर लक्षात घेतलं तर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये जे बोलणार आहोत ते साधारणतः या देशाचं औद्योगिक धोरण कसं बदलत गेलं. मी मगाशीच विधान केलं की 1947 पूर्वी म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी या देशाचं औद्योगिक धोरण हे साधारणतः ब्रिटिशांच्या सोयीचं होतं. तरी देखील ब्रिटिश सरकारचा एक आपण महत्वाचा भाग लक्षात घेतला पाहिजे की 1919 आणि 21 दरम्यान टॅरिफ कमिशन नावाची कमिशन्स त्यांनी नेमली. म्हणजे भारताचा जगाशी जो व्यापार होता, इंग्लंडशी जो व्यापार होता, त्या व्यापाराचं धोरण कसं असावं याचा अभ्यास करण्यासाठी कमिशन नेमली गेली ब्रिटिशांनी. आणि त्यावेळी त्यांनी या देशाच्या औद्योगिक धोरणाला एका अर्थानं सुरुवात केली असं म्हणावं लागतं. त्यांनी असं ठरवलं, मागं एका व्यापार धोरणाच्या संबंधात या मुद्द्याचा आपण उल्लेख केलेला होता, ब्रिटिश सरकारनं भारतीय उद्योगांचा विकास व्हावा म्हणून व्यापारी संरक्षणाचं मर्यादित वापर केला जावा असं धोरण स्वीकारलं. आणि त्यातनं मग या देशातला काडेपिटीचा उद्योग, या देशातला तुमचा कपड्याचा उद्योग, या देशातला साखर उद्योग यासारखे उद्योग विकसित होण्यासाठी मोठी मदत झाली. कारण त्यांनी असं ठरवलं की ज्याचा कच्चा माल या देशात आहे ते काम करणारं कुशल श्रमसंख्या आपल्याकडे आहे, योग्य ठिकाणी पाणी पुरवठा आहे, वीज पुरवठा आहे, वाहतुकीची व्यवस्था आहे, मग त्या ठिकाणी हे कारखाने सुरू करा, अशा पद्धतीचं व्यापारी धोरण आणि त्यातनं जन्माला आलेलं औद्योगिक धोरण निर्माण झालं हा ब्रिटिश काळातला, आणि त्यामुळं थोडं बहुत औद्योगिकरण झालं. त्यानंतर पहिलं स्वतंत्र भारताचं औद्योगिक धोरण हे 1948 आलं. स्वतंत्र भारताचा असल्यामुळं साहजिकच सगळं लष्करी उत्पादन सरकारच्या मालकीचं असावं, मूलभूत वस्तूंचं उत्पादन सरकारच्या मालकीचं असावं, सरकारी नियंत्रणाखाली असावं, आणि या दोन गोष्टी सोडल्या तर उरलेल्या वस्तू सेवांचं उत्पादन खाजगी कारखानदारांनी करावं. आणि सरकारच्या मालकीची उद्योग व्यवस्था ही सार्वजनिक क्षेत्रातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या मार्फत राबवली जावी, म्हणून पोलादाचा उद्योग सरकारच्या ताब्यात असावा, रासायनिक उद्योग सरकारच्या ताब्यात असावा, खतांचा उद्योग सरकारच्या ताब्यात असावा, असं 1948 धोरणामध्ये मुळात आलं. लष्करी सगळं उत्पादन हे फक्त सरकारच्या नियंत्रणाखाली असेल, खाजगी क्षेत्राला दिलं जाणार नाही असाही पुन्हा मुद्दा आला. पहिली योजना संपली आणि 1956 पंडित जवाहरलाल नेहरूंच्याच काळात त्यांनी भारताचं अधिक व्यापक लॉंग टर्म असं इंडस्ट्रीयल पॉलिसी स्टेटमेंट पार्लमेंटला दिलं आणि त्यामध्ये हीच मूळची व्यवस्था थोडीशी मॉडिफाईड स्वरूपात रॅशनलाइज स्वरूपात पुढे आली. सार्वजनिक क्षेत्र, काही महत्वाचे लष्करी उद्योग आणि अत्यंत मूलभूत स्वरूपाचे उद्योग हे सरकारच्या नियंत्रणाखाली राहतील किंवा मालकीचे राहतील आणि इतर क्षेत्रात खाजगी लोकांना वाव दिला जाईल, खाजगी कंपन्यांना वाव दिला जाईल आणि आधुनिक उत्पादन तंत्राला प्राधान्य दिलं जाईल. अशा प्रकारचं व्यापक धोरण हे 56 पुढार हे जवळजवळ 75 चालू राहील. त्यानंतर आणीबाणी आली, सरकार बदललं 77 आणि जनता सरकार आलं आणि जनता सरकारनं औद्योगिक धोरणातला एक नवा टप्पा निर्माण केला आणि त्यावेळापासून जिल्हा पातळीवर इंडस्ट्रीयल जिल्हा औद्योगिक केंद्र डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल सेंटर DIC ही योजना सुरू झाली आणि जिल्हा पातळीवर औद्योगिक विकासासाठी काय काय करता येईल याचं नियोजन सुरू झालं. त्यानंतर पूर्वीचं धोरण प्लस हे DIC असं ते राबवायला सुरुवात झाली. 81 थोडंसं चित्र बदलायला सुरुवात झाली. जागतिक बाजारपेठेत आपली निर्यात वाढावी, आपल्या उद्योगधंद्यांचं आकारमान वाढावं, आपल्या उद्योगधंद्यांनी अत्यंत आधुनिक उत्पादन तंत्राचा वापर करावा अशा प्रकारची भूमिका पुढे येत गेली आणि याचं रुपांतर शेवटी 91 इंडस्ट्रीयल पॉलिसीमध्ये झालं. आणि 91 इंडस्ट्रीयल पॉलिसी याचा साधा अर्थ शुद्ध स्पर्धात्मक बाजार यंत्रणेवर चालणारी उद्योग व्यवस्था आणि ही उद्योग व्यवस्था जगाच्या स्पर्धेला तोंड देणारी असली पाहिजे हा दुसरा महत्वाचा भाग. म्हणजे ज्याला तुम्ही लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणता ते 91 आलं आणि हेच सगळं जसंच्या तसं उद्योगधंद्याला लागू करण्याचा निर्णय झाला आणि त्यातूनच मग अतिशय झपाट्यानं म्हणजे लक्षात येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात 97-98 नंतर जवळजवळ 2005-2006-2007 सालापर्यंत या देशाचं औद्योगिकरण झपाट्यानं वाढत गेलं, वेगवेगळ्या राज्यात वाढत गेलं, वेगवेगळ्या नव्या कंपन्या अस्तित्वात आल्या, निर्यात वाढत गेली अर्थात त्याचबरोबर आमची आयाती वाढत गेली पण रोजगार वाढला आणि हे एका अर्थानं देशाच्या आर्थिक विकासाच्या आणि सामर्थ्याच्या दृष्टीनं उपयुक्त झालं आणि म्हणूनच आम्ही 21व्या शतकात पाऊल टाकल्यानंतर बोलायला सुरुवात केली की येत्या 22 भारत हा एक सुपर पॉवर होऊ शकतो. त्याचं बेसिस ह्या 91 औद्योगिक धोरणात झालेल्या बदलामध्ये सापडतं. आज काय परिस्थिती आहे? आता मगाशी मी असा उल्लेख केला की हे LPG सगळं आम्ही राबवलेलं आहे पण परदेशातलं भांडवल ज्या प्रमाणात भारताच्या मर्यादेमध्ये आत यायला पाहिजे, भारताच्या खाजगी उद्योगामध्ये गुंतवलं गेलं पाहिजे त्या प्रमाणात ती येत नाही. काय येत नाही? तर असं विधान केलं जातं की जगात ईज ऑफ डुईंग बिझनेस, व्यापार व्यवसाय उद्योग करण्याचा सोपेपणा या निकषावर जगातल्या राष्ट्रांची जर यादी केली तर त्यात आमचा नंबर कुठेतरी 180-186 वगैरे इतका लांब लागतो. म्हणजे आमच्याकडे उद्योग करणं व्यापार करणं फार अडचणीचं कटकटीचं, 100-150 लायसन्सेस पत्रक या कार्यालयाला भेट दे, त्या सरकारी अधिकाऱ्याची मान्यता घे, लाख लढतरी. त्यामुळं आमचं म्हणावं तितकं वेगानं औद्योगिकरण होत नाही आणि म्हणून आता राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर सगळीकडेच प्रयत्न औद्योगिक धोरणामध्ये उद्योग करणं सोपं व्हावं या दृष्टीनं कायद्यात काय काय बदल करता येतील याचाच जास्त विचार केला जातोय आणि त्याचा एक महत्वाचा टप्पा म्हणून त्यांनी कंपनीज ऍक्टमध्ये सुधारणा केलेल्या आहेत आणि त्या चांगल्या आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आम्ही जगातल्या सर्व भांडवलदारांना आमच्या देशात येऊन गुंतवणूक करा असं सांगतोय आणि हे सांगत असताना आम्ही त्यांना हेही सांगतोय की तुम्हाला खुलं गुंतवणूक करायला परवानगी आहे, तुम्ही गुंतवणूक करावी आणि गुंतवणूक तुमच्या मनात येईल तेव्हा काढून घ्यावी. आता हे तुमच्या देशाचं मार्केट फार मोठं आहे म्हणून परकीय भांडवलदार इथं येऊन ते गुंतवणूक करतील, पण शेवटी परकीय भांडवलदाराची गुंतवणूक नफ्यासाठी असते. नफा होत नाही असं दिसलं की तो पैसा काढून घेणार. त्यामुळं यामध्ये रिस्क आहे. आणि औद्योगिक धोरणाचा विकासाचा एक भाग म्हणून जेव्हा आम्ही या आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीकडे बघतो तेव्हा कॅपिटल अकाउंट कन्व्हर्टेबिलिटी भांडवली खात्यावरची परिवर्तनीयता ही किती महत्वाची आहे हे लक्षात येतं. पण ती काही सावधगिरीच्या गोष्टी केल्याशिवाय एकदम स्वीकारू नये असंही त्यामध्ये महत्वाचं असल्यामुळं अजून जर आम्ही ते पाऊल उचललेलं नाही. बऱ्यापैकी आम्ही मोकळी केली आहे निर्माण, त्यामुळं परदेशी भांडवल येत आहे, पण आलेलं काही भांडवल परदेशी परत जातही. आणि त्यामुळं ज्या वेगानं औद्योगिकरण वाढलं पाहिजे तेवढ्यानं, आत्ता तरी वाढत नाही, सध्या तरी काही प्रमाणात इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रोडक्शन IIP असं त्याला म्हणतात, ते 2.5-3% वर महिन्याला जाते, इतक्या प्रमाणात वाढतंय असं कुठं दिसत नाही. पण एकूणच असं विधान करायला काही हरकत नाही की भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात ब्रिटिश काळापासून आणि विशेषतः स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात औद्योगिक धोरणाची जी उत्क्रांती झालेली आहे, ज्या प्रकारचं औद्योगिक धोरण निर्माण होत गेलंय ते शहाणपणाचं आहे, बदलत्या परिस्थितीला सुसंगत आहे. अजूनही पुढच्या काळामध्ये उद्योग करणाऱ्याला सोपेपणा कसा उपलब्ध होईल याचा जास्तीत जास्त विचार करणं आणि त्या पद्धतीनं कायदे कानूनमध्ये बदल करणं हे औद्योगिक धोरणाच्या यशासाठी अत्यंत आवश्यक आहे. नमस्कार.